नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. युएसात काय मुखेल खबरो. समृद्ध भारत तयार करपा खातीर सुरक्षित भारत असप गरजेचे असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळा. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो न्यू स्पेस इंडिया लिमिटेडावरवी आज सकाळी 8:54 ब्लूबर्ड ब्लॉक 2 संचार उपग्रह LVM M6 मिशनाचे प्रक्षेपण करतली. भारतीय तटरक्षक दळान गोवा शिपयार्ड लिमिटेडात पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप सेवेत दाखल केला. बायलांच्या क्रिकेटात 5 मॅचीच्या मालिकेच्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचीत भारतान श्रीलंकेक 7 विकेटींनी हारयले. आता पुराय खबरो. आर्थिक गुंतवणूक आणि वाढ करपाच्या मुखेल चालकांमधी सुरक्षा ही एक, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळा. समृद्ध भारत तयार करपा खातीर सुरक्षित भारत असप गरजेचे असे तिणे सांगले. नवी दिल्लीत 38व्या गुप्तचर ब्युरोच्या परिषदेत व्याख्यान दितना राष्ट्रपतींनी सांगले की भारताक बहुआयामी सुरक्षा आव्हानां आणि धोक्यांक तोंड दिवचे पडला. शिमेवयल्या वाठारांनी तणाव, आतंकवाद आणि उग्रवाद, बंड आणि कट्टरपंथीपणा हे सुरक्षा चिंतेचे पारंपारिक वाठार असतात असे तिणे सांगले. फाटल्या वर्षांनी सायबर गुन्हे सुरक्षा खातीर व्हड्या प्रमाणात धोको निर्माण झाला असे राष्ट्रपती मुर्मू हांणी म्हळे.
Internal security has enabled our people and the nation to march ahead with greater energy and speed on several paths of growth and development. As a result, India has emerged as one of the fastest growing major economies and is poised to become the third largest economy in the near future.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो न्यू स्पेस इंडिया लिमिटेडावरवी आज सकाळी 8:54 ब्लू बर्ड ब्लॉक 2 संचार उपग्रह LVM 3 M6 मिशनाचे प्रक्षेपण करतली. श्रीहरिकोटा हांगाच्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण पेळावेल्यान हे प्रक्षेपण घेतले. या मिशनात भारताचे सगळ्यात बळिष्ठ प्रक्षेपण यान LVM 3 वापरतले. हाका लागून विश्वसनीय आणि किफायतशीर व्यापारी अंतरिक्ष प्रक्षेपण करपाच्या नदरेन भारताची कामगिरी अधिक मजबूत जातली. ब्लूबर्ड ब्लॉक 2 उपग्रह अमेरिकेच्या AST स्पेस मोबाईल कंपनीन तयार केला. अवकाशावेल्यान थेट मोबाईल ब्रॉडबँड जोडणी मिळवपा खातीर हो उपग्रह तयार केला असा. या उपग्रहाचा हेतू सामान्य स्मार्टफोनचे 4G आणि 5G सेवांक आधार दिवप हो असा. दुर्गम आणि सेवापासून वंचित वाठारांनी हो उपग्रह खासा उपयोगी पडटलो. संशोधन संरक्षण आणि विकास संघटना DRDO नेक्स्ट जनरेशन आकाश क्षेपणास्त्र प्रणालीच्या वापरकर्ता मूल्यांकन चाचण्यो यशस्वीरित्या पुराय केल्यात. संरक्षण मंत्रालयात निवेदनात म्हळा की चाचण्या वेळार ह्या क्षेपणास्त्रांनी वेगवेगळी श्रेणी उण्या उंचायेर आणि लांब अंतराचेर तसेच चढ उंचायेची परिस्थिती सहित वेगवेगळ्या हवाय लक्ष्यांचेर यशस्वीपणान भेदला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी DRDO भारतीय वायुसेना आणि उद्देगांक वापरकर्ता मूल्यांकन चाचण्यो यशस्वीपणान पुराय केल्या खातीर परबी दिल्या. भारतीय तटरक्षक दळान गोवा शिपयार्ड लिमिटेडात पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप सेवेत दाखल केला. काल एका समारंभात हे जहाज औपचारिकपणान तटरक्षक दळाकडेन सुपूर्द केले. हे जहाज अत्याधुनिक तंत्रज्ञानान सुसज्ज असा. तातून 30mm CRN-91 तोफ एकात्मिक फायर कंट्रोल सिस्टमासहित 2 12.7mm स्थिर रिमोट नियंत्रित तोफो आणि स्वदेशी बनावटीच्या प्रणालींचा समावेश असा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पंचकुलाक भेट दितले आणि सहकारी क्षेत्राविषयी परिषद आणि हरियाणा पोलिसांच्या दीक्षांतीकरणासहित वेगवेगळ्या अधिकृत कार्यावळीत वाटो घेतले. तसेच आदले प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी हांच्या पुतळ्याचे अनावरणी करतले. वीरबाल दिवसाच्या निमतान हरियाणा सरकाराच्या राज्य पांवड्यावेल्या कार्यावळीत शाह वाटो घेऊन ही भेट सोपयतले. काल देशभरात राष्ट्रीय शेतकार दीस मनयलो. राष्ट्राची वाढ आणि उदरगती खातीर शेतकऱ्यांच्या योगदानाचा हो दीस म्हणून मान दितात. ग्रामीण प्रश्नांची खोलायेन समजूत आणि शेतकऱ्यांच्या कल्याणा खातीर काम करपाक नामना मिळिल्या आदले प्रधानमंत्री चौधरी चरणसिंगाचा जन्मदीस हो दीस मनयतात. देशातल्या शेतकऱ्यांच्या समर्पणाक मान दिवपा खातीर आणि राष्ट्राची प्रगती घडोवपाक तांची महत्वाची भूमिका ओळखून घेवपा खातीर हो दीस मनयतात. संघाचे कृषी आणि शेतकर कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आणि चौधरी चरणसिंगाच्या वाढदिवसाच्या निमतान तांकां आर्गां ओपली.
विकसित भारत जी राम जी योजना मनरेगा के आगे का कदम है. मजदूर भाइयों 100 दिन की नहीं, अब 125 दिन काम की गारंटी है, कानूनी गारंटी. और काम नहीं तो बेरोजगारी भत्ते के प्रावधान को और सशक्त बनाया गया है. मजदूरी अगर देर से मिली तो अतिरिक्त राशि देने का प्रावधान है.
यावर उलयताना ताणी मुखार म्हळे की रोजगार निर्मिती खातीर आणि व्यापक ग्रामीण उदरगती खातीर फावो तो निधी मेळचो या खातीर विकसित भारत जी रामजी येवजणे खाला 1,51,000 कोटी रुपया परस चड वाटप प्रस्तावित केला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
आकाशवाणी पणजी, आता मुखावेले खबरो। केंद्रीय युवा व्यवहार आणि खेळा मंत्रालयान तरणाट्या प्रतिभेक पोसवण दिवपा खातीर आणि देशातली खेळा पर्यावरण प्रणाली घटमूट करपा खातीर एक बरी संघटीत व्हड्या प्रमाणातली माची तयार करपाच्या हेतान एक व्यापक इंटर्नशीप धोरण सुरू केला। या उपक्रमाक लागून मंत्रालयातल्या महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांक आणि त्यांच्या स्वायत्त संस्थांनी अर्थपूर्ण इंटर्नशीप संद मेळटली, जाका लागून तांकां खेळा प्रशासन, व्यवस्थापन आणि संबंधित व्यवसायिक मळार हाताळणी करपाक अणभव मेळटलो असे मंत्रालयान सांगला। श्रीलंकेत दित्वा चक्रीवादळाचो परिणाम झाल्या वाठाराच्या पुनर्बांधणी करपाक मदत करपा खातीर भारत $45 कोटी पॅकेज दितलो। परराष्ट्र मंत्री जयशंकर हांणी कोलंबोत प्रसारमाध्यमांकडे उलयताना ही माहिती दिली। तांणी सांगले की ह्या पॅकेजीत $35 कोटी सवलतीची पतपुरवण आणि $10 कोटी अनुदान आस्पावीत असा। तसो हेतू राष्ट्रातल्या चक्रीवादळान पिडिल्ल्या प्रदेशांची पुनर्बांधणी करपाक आधार दिवपाचो असा आणि भारताच्या मदतीन ह्या चक्रीवादळाक लागून सगळ्यात चड परिणाम झाल्या क्षेत्रांचो आस्पाव जातलो।
The letter from Prime Minister Modi that I handed over builds on our first responder role and commits a reconstruction package of $450 million to Sri Lanka and in line with our neighborhood first and Mahasagar policies. It was only natural that India stepped forward at a time when Sri Lanka faced a crisis. We have done so when you were going through economic difficulties as well.
कोळसो मंत्रालयान व्यावसायिक कोळसो खणीच्या लिलावाच्या 14व्या फेरये खातीर बोली उघडल्या, जातून उद्योगातल्या भागधारकांचो उत्साहवर्धक सहभाग दिसून आयलो। कोळसो मंत्रालयान एका निवेदनात म्हळां की ह्या फेरयेंत ऑफर केल्या 41 ब्लॉकांपैकी 24 कोळसो खणी खातीर बोली प्राप्त जाल्यात। बोली डिक्रिप्ट केल्यो आनी बोलीदारांच्या उपस्थितीत इलेक्ट्रॉनिक पद्दतीन उघडल्यो। ऑफलाईन बोली कागदपत्र आशिले सिलबंद लिफाफे बोलीदारांच्या उपस्थितीत उघडले। संपूर्ण प्रक्रिया बोलीदारां खातीर स्क्रीनाचेर थेट प्रदर्शित केली, जाका लागून पुराय पारदर्शकता सुनिश्चित झाली। केंद्रीय गिरायक व्यवहार, अन्न आणि भौशिक वितरण आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी आणि संसद भवनात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची भेट घेतली। एका सोशल मीडिया पोस्टात उपराष्ट्रपतींनी म्हळां की तांकां अन्न आणि भौशिक वितरण विभागाची सुधारणा, पारदर्शकता वाढोवपाक आणि अन्न सुरक्षा मजबूत करपाक तंत्रज्ञान आधारित उपाय योजण्याबद्दल माहिती दिली। राधाकृष्णन हांणी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या सौर आणि पवन ऊर्जा क्षमतेचो जलद विस्तार, राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियाना अंतर्गत प्रगती आणि नवीकरणीय ऊर्जा लक्ष्याच्या बेगीन साध्यतेची नोंद घेतली। उपराष्ट्रपतींनी ऊर्जा सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा संक्रमण आणि 2047 मेरेन विकसित भारत करपाच्या दिशेन मंत्रालयाच्या योगदानाचे कौतुक केले। फाटल्या एका सप्तकात भारतीय आकाश उड्डाण करू इच्छूक नवीन विमान कंपन्यांच्या टीमी वांगडा बसका घेतल्या अशी माहिती नागरी विमान येरादारी मंत्री राममोहन नायडू हांणी दिल्या। या विमान कंपन्यांमदीं शंख एअर, अल हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेस आसपावतात। सोशल मीडिया पोस्टात मंत्र्यांनी मुखार सांगला की ह्या विमान कंपन्यांक मंत्रालयाकडच्यान NOC मेळ्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या धोरणाप्रमाण जगातल्या सगळ्यात वेगान वाढपी विमान येरादारीच्या बाजारपेठापैकी एक आशिल्ल्या भारतीय विमान येरादारी क्षेत्रात मंत्रालय अधिक विमान कंपन्यांक प्रोत्साहन दिता। उडान सारख्या येवजण्यांक लागून स्टार एअर, इंडिया वन एअर, फ्लाय 91 यासारख्या लहान विमान कंपन्यांकूय देशातल्या प्रादेशिक कनेक्टिव्हिटीमदीं महत्वाची भूमिका मेळ्ळ्या आणि मुखार वाडीक अधिक वाव आसा। बायलांच्या क्रिकेटात काल राती विशाखापट्टणमात झाल्या 5 मॅचीच्या मालिकेच्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचीत भारतान श्रीलंकेक 7 विकेटींनी हरयला। बुद्धिबळात काल मुंबईत झाल्या निमण्या मॅचीत भारतीय ग्रँडमास्टर R प्रज्ञानंद आणि अनिश गिरीच्या अल्पायन SG पायपर्स पंगडान गतविजेत्या त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्स पंगडाक हारावन ग्लोबल चॅस लीग 2025चा तिसरो हंगाम जिंकलो। भारतीय हवामान खात्यान आज दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब आणि उत्तर प्रदेशातल्या काही सुवातींनी दाट ते सामके दाट धुके पडपाचो अदमास दिला। हवामान खात्यान ओडिशा, उपहिमालयन अस्तंत बंगाल आणि उत्तराखंड तसेच ईशान्य भारतात दाट धुके पडपाचो अदमास दिला। आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो। समृद्ध भारत तयार करपा खातीर सुरक्षित भारत असप गरजेचे असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळां। भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो न्यू स्पेस इंडिया लिमिटेडा वरवीं आज सकाळी 8:54 ब्लू बर्ड ब्लॉक 2 संचार उपग्रह LVM M6 मिशनाचे प्रक्षेपण करतली। भारतीय तटरक्षक दळान गोवा शिपयार्ड लिमिटेडात पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप सेवेत दाखल केला. तर बायलांच्या क्रिकेटात 5 मॅचीच्या मालिकेच्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचीत भारतान श्रीलंकेक 7 विकेटींनी हरयले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.